आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला यावं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची अपेक्षा. विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं कारागिरांना आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल 3 सुवर्णपदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या शासकीय महापालिका आणि नगरपालिका रुग्णालयांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतल्या रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचं काम राज्य सरकार करत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 41 पोहोचली आहे. त्यामध्ये 22 बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि त्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी आणि प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शासन सेवेतली पदं कंत्राटी स्वरूपात भरण्याचा शासन निर्णय यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी विनंतीही वडेट्टीवार यांनी केली आहे. आगामी काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ढगफुटी आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणं शक्य होईल आणि त्यामुळे संभाव्य नुकसानही टाळता येईल असा विश्वास केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी काल महाबळेश्वर इथं व्यक्त केला. त्यासाठी स्वदेशी बनावटीची डॉप्लर रडार यंत्रणा तयार केली जात असल्याचंही ते म्हणाले. महाबळेश्वर इथल्या अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर रिजिजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हवामान क्षेत्रातल्या अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अचूक अंदाजाचा फायदा देशभरातल्या शेतकरी आणि मच्छीमारांना होत असून गेल्या 9 वर्षात या क्षेत्रात भारतानं दमदार कामगिरी केल्याचं ते म्हणाले. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला यावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या दौऱ्याबाबतची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
महाबळेश्वर हे देशातील काही सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असून आता त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज असल्याचं केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं असून त्यादृष्टीनं प्रयत्न करण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे. वेण्णा तलावाजवळ असलेल्या अतिउंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देण्याच्या निमित्तानं रिजिजू 2 दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर असून इथल्या निसर्ग सौंदर्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यानंतर त्यांनी हा मनोदय जाहीर केला. महाबळेश्वरमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणार असून त्यानिमित्तानं स्थानिकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महाबळेश्वरचे वैभव असलेल्या स्ट्रॉबेरीच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वाढ करणे सहज शक्य असून त्यासाठी हवामान विभागानं स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना रिजिजू यांनी यावेळी दिल्या. एकंदरीतच रिजिजू यांचा हा दौरा हवामान विभागाबरोबरच महाबळेश्वर वासियांसाठी देखील चांगलाच फलदायी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी महाबळेश्वरहून विनायक सोमणी.
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेमधून राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा इच्छुकांनी फायदा घेऊन उद्योजक बनावं आणि आपली आर्थिक प्रगती साधावी असं आवाहन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. काल सिंधुदुर्ग इथं या योजनेसंदर्भात परिसंवाद आणि जनजागृती कार्यक्रम झाला त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी राणे यांच्या हस्ते काही प्रातिनिधिक कारागिरांचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं आणि अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. या दाव्याला शरद पवारांसोबत असलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूरचं वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटी पार्क होणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासाठी कृषी विद्यापीठाची रिकामी 30 हेक्टर जागा वापरावी आणि विद्यापीठाला पर्यायी 50 हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना पवार यांनी काल केली. यासंदर्भात मुंबईत झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा एक चांगला पर्याय आहे असंही पवार म्हणाले. महिलांविषयक गुन्हेगारीला तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा बंधमुक्त भारतीय युवा अर्थात यंग इंडिया अनचेंड हा उपक्रम मुंबईतल्या 30 महाविद्यालयांमध्ये सुरू होणार आहे. या उपक्रमाची महानगरपालिका जिल्हा आणि तालुका स्तरावर व्याप्ती वाढवावी असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर त्या काल मुंबईमध्ये बोलत होत्या. पंतप्रधान पीक विमा योजनेची कोविड काळातली देय नुकसान भरपाई 8 दिवसात शेतकऱ्यांना न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ते काल मुंबईमध्ये यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या 6 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांकडून 224 कोटी रुपये येणं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. पुण्यात नव्यानं सुरू झालेल्या सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या संस्थेतर्फे मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर येत्या रविवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या चर्चासत्राचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते होणार आहे. मराठी भाषेबद्दलची शासनाची धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी यावर या चर्चासत्रात भर देण्यात येईल असं संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नवमहाराष्ट्र संघाचे उपाध्यक्ष तसंच पुणे जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष महेश मेढेकर यांचं काल पुण्यामध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जळगाव इथले कामगार नेते आणि माजी नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा इथं काल 3 शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही 3 भावंड आपल्या आईवडिलांना कपडे धुवायला मदत करण्यासाठी तलावावर गेली होती. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातही तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 भावंडांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. आता क्रीडावृत्त. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडवर 9 गडी राखून मात केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं दिलेलं 283 धावांचं लक्ष न्यूझीलंडनं 37व्या षटकातच पूर्ण केलं. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारताच्या ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा 235-230 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेण्णम, प्रणित कौर आणि अदिती गोपीचंद यांच्या महिला संघानंही तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये मिश्र गटात दीपिका पल्लिकल आणि हरिंदर संधू यांच्या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत आतापर्यंत 21 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदकासह 86 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला यावं, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची अपेक्षा. विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं कारागिरांना आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल 3 सुवर्णपदकांची कमाई. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.